आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांनी केलं डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन. मुख्य सोहळ्याला काही वेळात होणार प्रारंभ. देशात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्याकडून चिंता व्यक्त. नागपूरमध्ये संघाच्या विजयादशमी सोहळ्याला केलं संबोधित. अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके पक्षविरोधी कारवायांसाठी काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित. आणि बोट सफारीना अॅक्वाफेस्ट नागपूरचं उद्घाटन, आजपासून 14 ऑक्टोबरपर्यंत आयोजन. आता सविस्तर बातम्या. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज देशभरासह राज्यात आज हा दिन साजरा होत आहे. 1956 साली विजयादशमीच्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्या दिवसाचं स्मरण म्हणून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. नागपूर इथं आज भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना झाली. या विसमता सैनिक दलानं डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन अभिवादन केलं. संध्याकाळी 6 वाजता दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशभरातून बौद्ध अनुयायी नागपूरात आले आहे. महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनुयायांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दीक्षाभूमीवर पुस्तक बुद्ध मूर्ती तसंच विविध सामाजिक संघटनांच्या शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल देखील लागले आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी प्रशासनासह स्वयंसेवी संस्था सज्ज आहे. ठिकठिकाणी विविध स्टॉल, भोजनदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रात्रीच्या निवाऱ्याची सोय प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. काही अनुयायांनी दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
माणसाला माणसासारखं जगाचा सुद्धा अधिकार नव्हता, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 56 धम्मक्रांतीनंतर या दीक्षाभूमीवरती सर्व बौद्ध दलित बांधवांना या ठिकाणी माणसासारखा जगण्याचा अधिकार मिळाला आणि ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याही आहे. म्हणून आजच्या दिनी जगभरातून जे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पायिक आहेत ते बाबासाहेबांना नमन करायला, नतमस्तक व्हायला या दीक्षाभूमीवरती येतात.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या संध्याकाळी होत असलेल्या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशच्या कुशीनगर इथले भिक्षू संघाचे अध्यक्ष भदंत एएबी ज्ञानेश्वर आणि महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश उपस्थित राहणार असून या समारोहाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई राहणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दीक्षाभूमीसोबतच कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस, काटोल रोडच्या चिचोली इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय शांतीवन इथं देखील साजरा केला जात आहे. दरम्यान ड्रॅगन पॅलेस इथल्या कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री अॅडव्होकेट सुलेखाताई कुंभारे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं महत्व अधोरेखित करताना सांगितलं की
भगवान गौतम बुद्धांनी जो आपल्याला धम्म दिला त्या धम्माच्या मार्गावर चालूनच आपण जगाचं कल्याण करू शकतो आणि म्हणूनच त्या मार्गाने चालण्याचा संकल्प घेण्याचा आजचा दिवस आहे. तो संकल्प आपण सर्व मिळून घेऊया.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं आज सकाळी 10 वाजता वाशिम इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बौद्ध बांधवांनी बौद्ध वंदना केली आणि 22 प्रतिज्ञांचं वाचन केलं. यंदा चंद्रपूरच्या दीक्षाभूमी सोहळ्याकरता नागरिकांचा प्रवेश हा चांदा क्लब मार्गे असणार आहे. सोहळ्याप्रसंगी होणाऱ्या गर्दीचं योग्य नियोजन करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीनं प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला असून स्टॉल्स धारकांनी त्यांचे स्टॉल्स हे चांदा क्लब ग्राउंडच्या आतच लावण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलंय. देशात महिलांवरच्या अत्याचारांबद्दल सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोलकाता इथल्या रुग्णालयात घडलेली घृणास्पद घटना म्हणजे गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातल्या परस्पर संबंधांचा दुष्परिणाम आहे असं ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 99व्या स्थापना दिनानिमित्त आज सकाळी नागपूर इथं आयोजित विजयादशमीच्या मुख्य कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पसरलेल्या अभद्रतेविषयी भाष्य केलं.
जिस प्रकार की बातें आती है ओटीटी प्लेटफॉर्म्स वगैरह पर, बताना भी अभद्रता होगी, इतना विभत्स होता है. और इसलिए मैंने कहा कि इसका कानून से भी नियंत्रण होने की आवश्यकता है, बहुत आवश्यकता है. जो संस्कार भ्रष्टता था एक बड़ा कारण वो भी है.
शैक्षणिक संस्थांमधून सांस्कृतिक मूल्य रुजवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. शेजारील बांगलादेशातील अलीकडच्या परिस्थितीवर भाष्य करताना डॉ भागवत म्हणाले की बांगलादेशमधील कट्टरपंथी विचारसरणीमुळे केवळ हिंदूच नाही तर बांगलादेशात राहणाऱ्या अल्पसंख्यकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. डॉ भागवत यांनी राज्यघटनेचं महत्व अधोरेखित करताना सांगितलं की संविधानाची प्रास्ताविका, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य आणि अधिकारांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि संविधानातील या चार महत्वाच्या गोष्टींचं लोकांमध्ये प्रबोधन व्हावं अशी व्यवस्था असावी. या समारंभाचे मुख्य अतिथी इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन यांनी तंत्रज्ञानानं शैक्षणिक संस्थांमध्ये बदल घडवून आणला आहे. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताला एका समृद्ध अशा ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करेल असा विश्वास व्यक्त केला. रेशीमबाग मैदानावर देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांच्या पथसंचलनानं या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर तसंच स्वयंसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. 1925 विजयादशमीच्या पावन प्रसंगी डॉ केशव हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहे. विजयादशमीचा सण हा अन्यायावर न्यायाचा विजय मिळवणारा तसंच सत्य आणि सदाचार या मूल्यांवर विश्वास वाढवणारा सण आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या दिवशी सर्व नागरिकांनी दुष्कृत्यांचा नाश करण्याची प्रतिज्ञा घ्यावी असं आवाहन करत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. मां दुर्गा देवी आणि श्रीरामांच्या आशीर्वादानं नागरिक प्रत्येक क्षेत्रात विजयी आणि यशस्वी व्हावे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला समाजाला समाजमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहे. सीमारेषा ओलांडून विकासाचं आणि प्रगतीचं सोनं वाटायला शिकवणाऱ्या या सणाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहे आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केलं आहे. पंतप्रधान आंतरवासिता योजनेच्या पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी 91,000 इंटर्नशिप म्हणजेच आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिली आहे. हे पोर्टल आजपासून अर्जदारांसाठी खुलं झालं असून अर्जदार 25 ऑक्टोबरपर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आंतरवासिता संधीबाबत या पोर्टलवर माहिती देणार असून यामध्ये तेल, वायू, ऊर्जा, पर्यटन यासारख्या विविध 24 क्षेत्रांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. समुद्रात वॉटर स्पोर्टला भरपूर संधी असतात पण छोट्या तलावांमध्ये देखील जलक्रीडांचा आनंद घेता येऊ शकतो हे अॅक्वाफेस्टमुळे सिद्ध झालंय. नागपूर शहरात अनेक तलाव असून तिथे वर्षभर अशा जलक्रीडा सुरू राहाव्या, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि लोकांना जलपर्यटनाचा आनंद घेता येईल असा विश्वास विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं जलपर्यटन महोत्सव अॅक्वाफेस्ट नागपूरचं 12-14 ऑक्टोबर या दरम्यान आयोजन करण्यात आलं असून त्याचं फुटाळा तलाव वायुसेना नगर इथं आज आमदार परिणय फुके यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. हा अॅक्वाफेस्ट 3 दिवसांचा असून नागरिकांनी सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत नाममात्र शुल्कात बोट सफारी, जेट स्की राईड, सेलिंग बोट, कायकिंग, फ्लाईंग फिश राईड, बनाना राईड, बंपर राईड, वॉटर जॉबिंग, इलेक्ट्रिक शिकारा, स्कूबा डायव्हिंग याचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित त्यांना करण्यात आलंय. पक्षविरोधी कारवाया केल्यानं प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली आहे तसं पत्रक जारी करण्यात आलंय. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांनी केलं डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन. मुख्य सोहळ्याला काही वेळात होणार प्रारंभ आणि बोट सफारीनं अॅक्वाफेस्ट नागपूरचं उद्घाटन आजपासून 14 ऑक्टोबरपर्यंत आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.